chinimandi.com podcast. विझी डेली शुगर मार्केट अपडेट. आज सोमवार 11 जानेवारी 2020. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता. 33 साखरेचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,090 रुपये ते 3,100 रुपये होता. आणि 33 साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,150 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,230 रुपये. गुजरातमध् ये 33चा व्यापार 3,101 रुपये तर 33चा व्यापार 3,141 रुपये प्रति क्विंटल राहिला. तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,325 रुपये राहिला. 33 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,325 रुपये होता. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 436.80 डॉलर प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 15.50 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.480 मध्ये झाला तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.48 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 3,818 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $51.95 होते. इक्विटी. सेन्सेक्स 486.81 अंकांनी वाढून 49,270.32 वर आला तर निफ्टी 137.50 अंकांनी वाढून 14,484.75 अंकावर बंद झाला.